आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 18व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन येत्या 24 तारखेपासून, तर महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या 27 तारखेला सुरू होणार। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून तेलुगू देसमचे चंद्रबाबू नायडू यांचा, तर ओदिशाचे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे मोहन चरण माझी यांचा शपथविधी। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून इटलीच्या दौऱ्यावर। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 4 जागांपैकी 3 जागांवर महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात थेट लढत। कुवेतमध्ये इमारतीला लागलेल्या आगीत किमान 40 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी, जखमींमध्ये 10 भारतीयांचा समावेश। आणि T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा भारताचा निर्णय। 18व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन येत्या 24 तारखेपासून सुरू होणार आहे। या अधिवेशनात नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी, लोकसभेच्या सभापतींची निवड, राष्ट्रपतींचं अभिभाषण आणि त्यावर चर्चा होईल। राज्यसभेचं 264वं अधिवेशन 27 जूनपासून सुरू होईल आणि संसदेचं हे अधिवेशन 3 जुलै रोजी संपेल। राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या 27 जून रोजी सुरू होणार आहे। या अधिवेशनाची अधिसूचना राज्यपाल रमेश बैस यांनी आज जारी केली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या इटलीच्या दौऱ्यावर जाणार आहेत। या दौऱ्यात ते अपुलिया इथं येत्या शुक्रवारी 14 जूनला होणाऱ्या G7 शिखर परिषदेत भाग घेतील। परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव विनय क्वात्रा यांनी आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली। प्रधानमंत्री मोदी G7 परिषदेत 7व्यांदा सहभागी होत असून गेल्या सलग 4 परिषदांमध्ये ते उपस्थित होते। विधान परिषदेच्या 4 जागांपैकी 3 जागांवर महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात थेट लढत होणार असून मुंबई शिक्षक मतदारसंघात चौरंगी लढत आहे। अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी विविध उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं लढती स्पष्ट झाल्या। कोकण पदवीधर मतदारसंघात महायुतीचे निरंजन डावखरे विरुद्ध महाविकास आघाडीचे रमेश कीर यांच्यात थेट लढत होणार आहे। अखेरच्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे किशोर जैन, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे किशोर सरैया आणि शिवसेनेच्या संजय मोरे यांनी माघार घेतली आहे। मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेनेचे दीपक सावंत यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं भाजपचे किरण शेलार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल परब यांच्यात लढत होईल। मुंबई शिक्षक मतदारसंघात भाजपा समर्थित शिक्षक परिषदेचे शिवनाथ दराडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज.मो. अभ्यंकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव नलावडे आणि शिक्षक भारतीचे सुभाष मोरे यांच्यात चौरंगी लढत होणार आहे। नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संदीप गुळवे यांच्याविरोधात शिवसेनेचे किशोर दराडे उभे आहेत। यासह अपक्ष उमेदवार विवेक कोल्हेही रिंगणात आहेत। या मतदारसंघात आज अखेरच्या दिवसापर्यंत एकूण 15 उमेदवारांनी माघार घेतली आहे, त्यात राजेंद्र विखे पाटील यांचाही समावेश आहे। केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज कृषी मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुढच्या 100 दिवसांच्या नियोजनावर चर्चा केली। शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाची खतं बियाणं प्राधान्यानं उपलब्ध करून द्यावं आणि एकूणच कृषी क्षेत्र मजबूत करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलावी असं चौहान यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं। देशात 1 जुलैपासून भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम लागू केले जाणार आहेत। या कायद्यांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी पत्र सूचना कार्यालय देशभरात अनेक ठिकाणी परिसंवाद आयोजित करणार आहे असं माहिती सेवा विभागाचे अधिकारी राजेश सिन्हा यांनी सांगितलं। याच निमित्तानं उद्यापासून रांची इथं आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादाबाबत ते बातमीदारांशी बोलत होते। भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला, तर केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रीपदाचा पदभार निर्मला सीतारामन यांनी स्वीकारला। रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री अजय टमटा आणि हर्ष मल्होत्रा यांनीही आज मंत्रालयाची सूत्रे हाती घेतली। ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयाचा पदभार स्वीकारला। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। कुवेतमधल्या मंगाफ शहरातल्या एका 6 मजली इमारतीला लागलेल्या आगीत आज 40 अधिक जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 10 लोक भारतीय आहेत. जखमी भारतीयांची कुवेतमधल्या भारतीय दूतावासातल्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात भेट घेतली. दुर्घटनेत सापडलेल्या भारतीयांनी मदतीसाठी 9656550524 या क्रमांकावर संपर्क करण्याचं आवाहन भारतीय दूतावासानं केलं आहे. या क्रमांकावर फोन, व्हॉट्सअप किंवा मेसेज करता येईल असंही त्यांनी सांगितलं आहे. या दुर्घटनेबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. कुवेतमधल्या भारतीय दूतावास या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि पीडितांना मदत करण्यासाठी स्थानिक यंत्रणांसोबत काम करत आहे असं आश्वासन प्रधानमंत्र्यांनी दिलं आहे. टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा सामना अमेरिकेसोबत न्यूयॉर्कमध्ये नासॉ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. पहिल्या चेंडूवर अर्षदीप सिंगनं जहांगीरचा बळी घेतला तर पहिलं षटक संपताना अमेरिकेचा दुसरा गडी एंड्रियस गोस बाद झाला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा अमेरिकेच्या 1 षटकात 2 बाद 3 धावा झाल्या होत्या. मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा पहिल्यांदाच मुंबईसह पुणे, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईमध्ये चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. शनिवारपासून सुरू होणारा हा महोत्सव 21 जूनपर्यंत सुरू राहणार आहे. मुंबईत फिल्म डिव्हिजनच्या प्रांगणात आणि पुण्यात राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात या अंतर्गत चित्रपट दाखवले जातील. ऑनलाईन नोंदणीशिवाय थेट येणाऱ्यांनाही चित्रपट प्रदर्शनाच्या ठिकाणी नोंदणी करता येईल. यंदाचा महोत्सव दिव्यांगस्नेही होण्यासाठी स्वयं या स्वयंसेवी संस्थेसोबत एनएफडीसीनं भागीदारी केली आहे. या महोत्सवातले चित्रपट कर्णबाधित व्यक्तींसाठी सब टायटल्स आणि हातवाऱ्यांच्या भाषेसह प्रसारित केले जातील. दृष्टीबाधित व्यक्तींना या चित्रपटांची माहिती स्वतंत्रपणे ऐकता येईल असं महोत्सवाचे संचालक प्रिथुल कुमार म्हणाले. दिव्यांगजन फिल्म या अंतर्गत 4 विशेष चित्रपट 19 जून रोजी महोत्सवात दाखवले जातील. कर्करोगाच्या रुग्णांना दिल्या जाणाऱ्या किरणोपचार पद्धतीचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी तयार केलेली एक्टोसाईट ही गोळी आज अणुऊर्जा विभागात आयोजित कार्यक्रमाद्वारे बाजारपेठेत उपलब्ध करण्यात आली. भाभा अणुसंशोधन केंद्र, कर्करोग संशोधन आणि शिक्षण केंद्र, टाटा मेमोरियल रुग्णालय आणि एका खासगी प्रयोगशाळेच्या शास्त्रज्ञांनी तयार केलेली या गोळीचा चांगला परिणाम विशेषतः शरीराच्या खालच्या भागातल्या अवयवांचे कर्करोग झालेल्या रुग्णांमध्ये दिसून आल्याचं भाभा अणुसंशोधन केंद्राच्या किरणोपचार जैवशास्त्र आणि आरोग्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक संतोष संडूर यांनी सांगितलं. दहशतवाद्यांविरुद्ध जम्मू काश्मीरमधल्या कथुआ जिल्ह्यातल्या सैदा सोहल गावात काल संध्याकाळपासून सुरु झालेल्या सुरक्षा दलांच्या कारवाईत आज आणखी एक दहशतवादी ठार झाला. त्यामुळे या कारवाईत ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या आता 3 पोहोचली आहे. महाराष्ट्राचा जर्मनीतल्या बाडेन वुटेनबर्ग या राज्याशी उद्योग क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ पुरवण्याकरता झालेला करार हा मानव संसाधन विकास क्षेत्रातला मैलाचा दगड ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. या कराराच्या अनुषंगानं सुकाणू समितीची बैठक जर्मनीत स्टुटगार्ड इथं झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभाग नोंदवला. त्यावेळी ते बोलत होते. हरियाणा राज्य दिल्लीकरता पुरेसा पाणीपुरवठा करत असून हा पुरवठा दिल्लीला देय असलेल्या वाट्यापेक्षा अधिक असल्याचं हरियाणाचे जलसिंचन आणि जलसंसाधन राज्यमंत्री डॉ अभय सिंग यादव यांनी म्हटलं आहे. नैऋत्य मान्सून आज महाराष्ट्राच्या आणखी काही भागात, संपूर्ण तेलंगणा आणि छत्तीसगडच्या आणखी काही भागात पुढे सरकला आहे. ओडिशाच्या आणखी काही भागात नैऋत्य मान्सून पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 18व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन येत्या 24 तारखेपासून तर महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या 27 तारखेला सुरू होणार. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून तेलगू देसमचे चंद्रबाबू नायडू यांचा तर ओदिशाचे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे मोहन चरण माझी यांचा शपथविधी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून इटलीच्या दौऱ्यावर. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 4 जागांपैकी 3 जागांवर महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात थेट लढत. कुवेतमध्ये इमारतीला लागलेल्या आगीत किमान 40 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी, जखमींमध्ये 10 भारतीयांचा समावेश आणि T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा भारताचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.